चीनी मंडी .com पॉडकास्ट।
7 दिवसात FRP चे पैसे भागवा, 37 साखर कारखान्यांना नोटीस। ऊस उत्पादक शेतकऱ्यांची FRP थकवलेल्या साखर कारखान्यांविरुद्ध कर्नाटक सरकारनं कारवाईचा फास आवळला आहे। सध्या राज्यातील 10 जिल्ह्यांमधील 37 साखर कारखान्यांकडून 1,011 कोटी रुपये FRP थकीत आहे। या कारखान्यांना राज्य सरकारनं आता RRC नोटीस पाठवली आहे। कर्नाटक राज्य ऊस विकास आणि साखर संचालनालयाकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे। संबंधित साखर कारखान्याच्या जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाकडून 17 जूनला ही नोटीस पाठवण्यात आली आहे। येत्या 7 दिवसात शेतकऱ्यांचे पैसे अदा केले नाही तर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला आहे। साखर कारखान्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की साखर कारखान्यांनी येत्या 7 दिवसात शेतकऱ्यांना थकबाकीचे पैसे अदा करावेत आणि त्याच दिवशी त्याचा एक अहवाल सादर करावा। शेतकऱ्यांची थकबाकी दिली नाही तर कारखान्याच्या गोदामातील साखर आणि इतर जंगम मालमत्ता जप्त करण्यात येईल। त्याचा लिलाव करून आलेल्या पैशातून शेतकऱ्यांची देणी भागवली जातील असं नोटीसमध्ये म्हटलं आहे। आंदोलनानंतर सरकारला जाग। बेंगळुरूमध्ये राज्य रयत संघानं या महिन्याच्या 1 आठवड्यात आंदोलन केलं होतं। FRP चे पैसे भागवण्यासाठी साखर कारखान्यांवर सरकारनं दबाव टाकावा अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली होती। मुख्यमंत्री HD कुमारस्वामी त्यांनी याची गंभीर दखल घेतली होती। त्यांनी अधिकाऱ्यांना यासंदर्भात आवश्यक ती पावलं उचलण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानंतर राज्याचे साखर आयुक्त KG शांताराम यांनी बेंगळुरूमध्ये 11 जूनला एक बैठक घेतली होती। त्या बैठकीला राज्यातील साखर कारखानदार उपस्थित होते। बैठकीत साखर आयुक्तांनी ऊस उत्पादकांचे पैसे भागवण्याच्या सूचना दिल्या होत्या। दरम्यान बेळगाव जिल्ह्यातील 9 साखर कारखान्यांवर यापूर्वी जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे।